त्यानंतर आपण बघणार आहोत मेसेज बफरिंग स्ट्रॅटेजीज. सेंडरने एकदा मेसेज सेंड केला की गॅरंटी नसते की तो मेसेज रिसिव्हरला रिसीव्ह झाला आहे की नाही, किंवा रिसिव्हर तो मेसेज रिसीव्ह करण्यासाठी रेडी आहे की नाही, याची गॅरंटी सेंडरला नसते. तर या सगळ्याची काळजी घेतली जाते मेसेज बफरिंग स्ट्रॅटेजीने. ही स्ट्रॅटेजी डिसाईड करते की किती नंबर ऑफ बफर्स सेंडर किंवा रिसिव्हर मशीन्सला असायला हवेत. ही सिस्टीम किंवा ही स्ट्रॅटेजी डिसाईड करते की रिसिव्हर साईडला इनफायनाईट बफर्स हवेत की एकही बफर नसला तरीही चालेल. हे जे डिसाईड करणार आहे मेसेज बफरिंग स्ट्रॅटेजी आहे. पण सिंक्रोनस आयपीसी जे आहे त्यात बफरिंग यूज केलं नाही जात. सिंक्रोनस आयपीसी साठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 14 वर. या केसमध्ये म्हणजे सिंक्रोनस आयपीसी मध्ये जो मेसेज आहे तो सेंडरच्या ऍड्रेस स्पेस वरून रिसिव्हरच्या ऍड्रेस स्पेस मध्ये डिरेक्टली कॉपी केला जातो. असं अज्युम केलं जातं की रिसिव्हर हा नेहमी मेसेज रिसीव्ह करण्यासाठी रेडी आहे आणि असिंक्रोनस आयपीसी मध्ये इन्फायनाईट बफर्स यूज करू शकतो. आणि असिंक्रोनस साठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 15 वर. सेंडरला हे माहिती नसलं तरी चालेल की रिसिव्हर रेडी आहे का किंवा रिसिव्हर अवेलेबल आहे का मेसेज रिसीव्ह करण्यासाठी, आणि तो मेसेज सेंड करतो. हा जो बफर आहे किंवा हे जे बफर्स यूज केले जातात, तर सेंडरनी जी जे मेसेज रिसिव्हरला सेंड केले आहेत ते मेसेज बफरमध्ये स्टोअर होतात. पण या केसमध्ये आपल्याला खूप मोठी मेमरी ही बफरसाठीच यूज करावी लागते आणि त्यामुळे असिंक्रोनस आयपीसी हे फिजिबल नाहीये. सपोज आपण असं कन्सिडर केलं की एका मेसेजसाठी आपण एक बफर अलोकेट केलेला आहे आणि रिसिव्हर रेडी नाहीये मेसेज रिसीव्ह करण्यासाठी, तर तो प्रत्येक मेसेज बफरमध्ये स्टोअर केला जाईल. आणि जर त्याच वेळेस म्हणजे जो सेंडर आहे त्याचा स्पीड जर खूप फास्ट असेल आणि रिसिव्हर त्याच्या दुसऱ्या वर्कमध्ये बिझी असेल, तर हे सगळे मेसेजेस बफर केले जातात. त्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्ती बफर्स यूज करावे लागतात आणि तेवढी मेमरी आपल्याला बफरसाठी वापरावी लागते जे फिजिबल सोल्युशन नाहीये. तर बफर म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेलच आणि त्यावरूनच स्ट्रॅटेजीज म्हणजे बफरिंगच्या स्ट्रॅटेजीज पण कळल्या असतील सिंक्रोनस आयपीसी आणि असिंक्रोनस आयपीसी. आपण परत एकदा बघूया सिंक्रोनस आयपीसी आणि असिंक्रोनस आयपीसी म्हणजे काय. सिंक्रोनस आयपीसी मध्ये अज्युम केलं जातं की रिसिव्हर हा नेहमी रेडी असतो मेसेज रिसीव्ह करण्यासाठी, त्यामुळे सेंडरच्या ऍड्रेस स्पेस मधून मेसेज डिरेक्टली कॉपी केला जातो रिसिव्हरच्या ऍड्रेस स्पेस मध्ये. आणि असिंक्रोनस आयपीसी मध्ये सेंडर मेसेज सेंड करतो आणि ते मेसेजेस बफर केले जातात आणि ज्या वेळेस रिसिव्हर रेडी असेल ते मेसेज रिसीव्ह करण्यासाठी त्यावेळेस बफर मधून ते मेसेज रिसिव्हरला सेंड केले जातात. हे होतं मेसेज बफरिंग स्ट्रॅटेजीज. तर ह्या सगळ्या तुम्हाला कळल्या असतीलच हो ना. तर मग मी पुढचा टॉपिक चालू करते, तो आहे आयपीसी प्रोटोकॉल्स. आता आपण बघूया आयपीसी प्रोटोकॉल्स. ह्याची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 17 वर. आयपीसी प्रोटोकॉल्सचे तीन टाइप्स आहे. पहिला आहे फोर मेसेज रिलायबल, दुसरा आहे थ्री मेसेज रिलायबल आणि तिसरा आहे टू मेसेज रिलायबल. पहिला आपण बघूया फोर मेसेज रिलायबल आयपीसी प्रोटोकॉल. नावावरूनच आपल्या लक्षात येतं आहे की आयपीसी ऑपरेशन कम्प्लीट करण्यासाठी चार मेसेजेस यूज केले जातात आणि हे ऑपरेशन स्टार्ट होतं जेव्हा क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो सर्व्हरला. तर फोर मेसेज रिलायबलची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 18 वर. आपण आता त्याचं वर्किंग बघूया. क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो सर्व्हरला. त्यानंतर सर्व्हर एक्नॉलेजमेंट मेसेज क्लायंटला सेंड करतो. पण जर हा एक्नॉलेजमेंट रिसीव्हरला एका स्पेसिफिक टाइमआउट पिरियडमध्ये मिळाला नाही तर रिसीव्हर तो मेसेज पुन्हा रिट्रान्समिट करतो. त्यानंतर जेव्हा सर्व्हरचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं त्यानंतर सर्व्हर रिप्लाय मेसेज आणि क्लायंटने सेंड केलेला रिक्वेस्टचा रिझल्ट सेंड करतो. त्यानंतर क्लायंट एक्नॉलेजमेंट मेसेज सेंडरला सेंड करतो. पण जर हे एक्नॉलेजमेंट सर्व्हरला टाइम आउट पिरियडमध्ये मिळालं नाही तर सर्व्हर पुन्हा एकदा तो रिझल्ट आणि रिप्लाय मेसेज क्लायंटला सेंड करतो. तर या प्रकारे चार मेसेजेस यूज केले जातात. पहिला म्हणजे क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो, त्यानंतर सर्व्हर एक्नॉलेजमेंट पाठवतो, त्यानंतर एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यावर सर्व्हर रिप्लाय मेसेज आणि रिझल्ट क्लायंटला सेंड करतो, आणि चौथा मेसेज जो असतो तो म्हणजे एक्नॉलेजमेंट जे क्लायंट सर्व्हरला सेंड करतो. हा होता फोर मेसेज रिलायबल आयपीसी प्रोटोकॉल. त्यानंतर आपण बघूया थ्री मेसेज रिलायबल आयपीसी प्रोटोकॉल. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 19 वर. या प्रोटोकॉलमध्ये असं अजूम केलं जातं की सर्व्हरला रिक्वेस्ट रिसीव झालेली आहे आणि जो रिप्लाय सर्व्हर सेंड करणार आहे तो ऍज अ एक्नॉलेजमेंट म्हणून यूज केला जातो. आता आपण याचं वर्किंग बघूया. क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो सर्व्हरला, सर्व्हर रिप्लाय मेसेज सेंड करतो क्लायंटला, आणि जोपर्यंत रिप्लाय मेसेज रिसीव्ह होत नाही तोपर्यंत क्लायंट स्वतःला ब्लॉक करून घेतो. ब्लॉक करणं म्हणजे तेवढ्या टाइम पिरियडमध्ये क्लायंट कोणतेही ऑपरेशन्स परफॉर्म करत नाही. त्यानंतर क्लायंटचा जो कर्नल आहे तो एक्नॉलेजमेंट मेसेज सेंड करतो सर्व्हरला, आणि जर काही फेल्युअरमुळे सर्व्हरला एक्नॉलेजमेंट मिळालं नाही तर सर्व्हर पुन्हा एकदा रिप्लाय मेसेज सेंड करतो. हे होतं थ्री मेसेज रिलायबल प्रोटोकॉल. आपण बघूया यात तीन मेसेजेस कोणते होते. पहिला मेसेज होता क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो सर्व्हरला. दुसरा होता सर्व्हर रिप्लाय मेसेज सेंड करतो क्लायंटला. आणि तिसरा मेसेज होता क्लायंट एक्नॉलेजमेंट सेंड करतो सर्व्हरला. पण या आयपीसी प्रोटोकॉलमध्ये आपण जितके जास्त मेसेजेस यूज करू तितका सिस्टीमचा परफॉर्मन्स कमी होत जातो. तर आपल्याला हेही पॉसिबल असतं की आपण त्या मेसेजचा नंबर कमी करू शकतो. म्हणजे आता आपण थ्री मेसेज आयपीसी प्रोटोकॉल पाहिला, तर आता आपण बघूया टू मेसेज रिलायबल आयपीसी प्रोटोकॉल. या प्रोटोकॉलमध्ये जे अननेसेसरी रिट्रान्समिशन असतं मेसेज असतं ते कमी केलं जातं. टू मेसेज रिलायबलची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 20 वर. या प्रोटोकॉलमध्ये क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो सर्व्हरला, आणि जोपर्यंत रिप्लाय मेसेज येत नाही तोपर्यंत क्लायंट स्वतःला ब्लॉक करून घेतो. सर्व्हर रिक्वेस्ट जी आलेली असते त्याला एक्झिक्यूट करून रिप्लाय मेसेज सेंड करतो क्लायंटला. तर असे फक्त रिक्वेस्ट आणि रिप्लाय हे दोनच मेसेजेस यूज केले जातात. त्यामुळे या प्रोटोकॉलला म्हणतात टू मेसेज रिलायबल आयपीसी प्रोटोकॉल. यात जे अननेसेसरी रिट्रान्समिशन असतं ते कमी केलं जातं. तर हे होते आयपीसी प्रोटोकॉल्स. त्याचे तीन टाईप्स होते फोर मेसेज रिलायबल, थ्री मेसेज रिलायबल आणि टू मेसेज रिलायबल. त्यानंतर आपण बघूया ग्रुप कम्युनिकेशन. डिस्ट्रीब्युटर सिस्टीममध्ये जे मेसेज पासिंग आणि आरपीसी यूज होतात त्यामध्ये दोन पार्टीज इन्क्लूड असतात. तर त्या पार्टीज कोणत्या असतात ते आपण बघूया. पहिला आहे क्लायंट आणि दुसरा आहे सर्व्हर. मेसेज पासिंग आणि आरपीसी हे पॉइंट टू पॉइंट किंवा युनिकास्ट कम्युनिकेशन चे एक्झाम्पल्स आहेत. पण डिस्ट्रीब्युटर सिस्टीम मध्ये अशा काही सिच्युएशन्स आहेत ज्यामध्ये आपल्याला वन टू मेनी किंवा ग्रुप कम्युनिकेशन असे कम्युनिकेशन्सही यूज करावे लागतात. आपण एक एक्झाम्पल बघूया. एक टाइम सर्व्हर आहे आणि त्या टाइम सर्व्हरला प्रत्येक मशीनचा क्लॉक सिंक्रोनाइज करायचा आहे. तर या केसमध्ये टाइम सर्व्हर मेसेज सेंड करतो प्रत्येक मशीनला टाइम इक्वल टू व्हॉट. तर हे म्हणजे ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन आहे, कारण या केसमध्ये टाइम सर्व्हर हा एकटा बाकी सर्व मशीन्सला मेसेज सेंड करतो, म्हणून हे आहे ब्रॉडकास्ट ग्रुप कम्युनिकेशन. त्यानंतर प्रत्येक मशीन आपला टाइम सर्व्हरला सेंड करतात, हे आहे मेनी टू वन ग्रुप कम्युनिकेशन. जेव्हा टाइम सर्व्हर सगळ्या मशीन्सचा टाइम क्लॉक रिसीव करतात, टाइम व्हॅल्यू रिसीव करतो, त्यानंतर तो ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून नवीन टाइमचा मेसेज ब्रॉडकास्ट करतो. तर हे होतं ब्रॉडकास्ट आणि मेनी टू वन ग्रुप कम्युनिकेशनचं एक्झाम्पल. त्यानंतर आपण बघूया टाइप्स ऑफ ग्रुप कम्युनिकेशन. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 21 वर. आपण हे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्या कम्युनिकेशन मध्ये किती नंबर ऑफ सेंडर्स आणि रिसीव्हर इन्वॉल्व झाले आहेत त्यावरून. पहिला आहे युनिकास्ट और वन टू वन कम्युनिकेशन. दुसरा टाइप आहे मेनी टू वन और ग्रुप कम्युनिकेशन. आणि तिसरं आहे वन टू मेनी और मल्टीकास्ट ग्रुप कम्युनिकेशन. पहिला टाइप आपण बघूया वन टू वन कम्युनिकेशन. वन टू वन कम्युनिकेशनलाच युनिकास्ट कम्युनिकेशन असंही म्हणतात. स्लाइड नंबर 22 वर याची डायग्राम दिलेली आहे. आपण बघू शकतो आहे की एक सेंडर आणि एकच रिसीव्हर कम्युनिकेशनचा पार्ट आहेत. सेंडर वन मेसेज वन सेंड करतो आहे रिसीव्हर वनला आणि सेंडर टू मेसेज टू सेंड करतो आहे रिसीव्हर टूला. म्हणजेच या केसमध्ये सेंडर मेसेज सेंड करतो एका वेळी एकाच रिसीव्हरला मेसेज सेंड करतो. दुसरा टाइप आहे मेनी टू वन कम्युनिकेशन. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 23 वर. या कम्युनिकेशन मध्ये एकापेक्षा जास्त प्रोसेसेस कम्युनिकेट करू शकतात एकमेकाशी. डायग्राम मध्ये आपण बघू शकतो आहे की एक रिसीव्हर आहे आणि चार सेंडर्स आहेत. सेंडर आहे सेंडर वन, सेंडर टू, सेंडर थ्री, सेंडर फोर. आणि ते मेसेज सेंड करत आहेत मेसेज वन, मेसेज टू, मेसेज थ्री आणि मेसेज फोर रिसीव्हरला. म्हणजेच एकाच वेळेस चार सर्व्हर्स एका रिसीव्हरशी कम्युनिकेट करू शकतात. हे म्हणजे मेनी टू वन कम्युनिकेशन. तिसरा टाइप आहे वन टू मेनी कम्युनिकेशन. यालाच मल्टीकास्टिंग असंही म्हणतात. यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 24 वर. आपण इथे बघू शकतो एक सेंडर आहे आणि चार रिसीव्हर आहेत. तर एक सेंडर मेसेज सेंड करतो आहे चारही रिसीव्हरला. हे आहे वन टू मेनी कम्युनिकेशन. नंतर आहे ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग म्हणजे एक सेंडर सेम मेसेज सेंड करतो सगळ्या रिसीव्हर्सला. यासाठी आपण क्लासरूमचं एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. जेव्हा टीचर लेक्चर घेतात त्यावेळेस एक टीचर सगळ्या स्टुडंट्सला सेम सब्जेक्ट शिकवत असतात, म्हणजे सेम मेसेज प्रत्येक स्टुडंटला रिसीव होतो आहे. याला म्हणतात ब्रॉडकास्टिंग. तर हे होते टाइप्स ऑफ ग्रुप कम्युनिकेशन. पुढे आपण बघूया टाइप्स ऑफ ग्रुप्स. टाइप्स ऑफ ग्रुप्सची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 25 वर. हे ग्रुप्स आपण दोन प्रकारे क्लासिफाय करू शकतो. पहिलं क्लासिफिकेशन आहे हाऊ अ प्रोसेसेस इन ग्रुप इंटरॅक्ट्स विथ प्रोसेसेस इन अदर ग्रुप्स. त्या केसमध्ये क्लासिफिकेशन होतं, पहिला टाईप आहे क्लोज ग्रुप आणि दुसरा आहे ओपन ग्रुप. पहिला टाईप आपण बघूया क्लोज ग्रुप कम्युनिकेशन. क्लोज ग्रुप साठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 26 वर. या ग्रुप मधल्या प्रोसेसेस इंटरॅक्ट करतात फक्त ग्रुप मध्ये जेवढ्या प्रोसेसेस आहेत तेवढ्यांशीच. ज्या प्रोसेसेस ग्रुपच्या बाहेर आहेत त्या प्रोसेसेसची कोणतंही इंटरॅक्शन केलं जात नाही. डायग्राम मध्ये आपण बघू शकतो आहे चार नोड्स आहेत, नोड N1, N2, N3 आणि N4. आणि या प्रत्येक नोडवर एक प्रोसेस रन होते आहे. नोड N1 वर रन होते आहे प्रोसेस P1, N2 वर आहे P2, N3 वर P3 आणि N4 वर P4. या प्रोसेसेस एक्झिक्यूट होत आहेत. प्रोसेस P1, P2 आणि P3 या तीन प्रोसेसेसचा ग्रुप बनलेला आहे, ज्याला म्हणतात क्लोज ग्रुप. या प्रोसेसेस एकमेकाशी इंटरॅक्ट करतात त्यांच्या एक्झिक्युशन टाईममध्ये. आणि जी प्रोसेस ग्रुपच्या बाहेर आहे म्हणजेच प्रोसेस P4, त्या प्रोसेसशी कोणताही इंटरॅक्शन केलं जात नाही किंवा त्या प्रोसेसला कोणताही मेसेज सेंड केला जात नाही. त्याचप्रकारे प्रोसेस P4ही कोणताही मेसेज ग्रुपमध्ये सेंड करू शकत नाही. हे आहे क्लोज ग्रुप. हेन्स प्रोसेसेस रनिंग ऑन दीज नोड्स कॅन सेंड मेसेजेस टू इच अदर, बट नन ऑफ दीज प्रोसेसेस कम्युनिकेट विथ दोज रनिंग ऑन नोड्स आउटसाइड द ग्रुप. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. पॅरेलल प्रोसेसिंग ऍप्लिकेशन्स. जे पॅरेलल प्रोसेसिंग असतं त्यामध्ये क्लोज ग्रुपचा यूज केला जातो, म्हणजे प्रत्येक प्रोसेस ही पॅरेलली रन केली जाते टू कम्प्लीट द पॅरेलल ऍप्लिकेशन एक्झिक्युशन. आणि या प्रत्येक प्रोसेसला त्यांचे काही गोल्स असतात जे त्यांना अचीव करायचे असतात, त्यामुळे ते एकमेकाशी इंटरॅक्ट करत नाही. जोपर्यंत त्यांचा गोल अचीव होत नाही किंवा त्यांचं एक्झिक्युशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ते एकमेकाशी इंटरॅक्ट करत नाहीत. हे होतं क्लोज ग्रुप. पुढचा टाईप आपण बघूया ओपन ग्रुप. ओपन ग्रुपसाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 27 वर. ओपन ग्रुपमध्ये ज्या प्रोसेसेस ग्रुपच्या बाहेर आहेत त्या प्रोसेसेस ग्रुपमधल्या प्रोसेसेसला मेसेज सेंड करू शकतात. ओपन ग्रुप आणि क्लोज ग्रुप ची डायग्राम सेम दिसत असली तरीही त्यात डिफरन्स आहे. इथे हे चार नोड्स आहेत, नोड N1, N2, N3 आणि N4. आणि त्या नोड्सवर प्रोसेस एक्झिक्यूट होत आहेत प्रोसेस P1, P2, P3, P4. आणि जो ओपन ग्रुप आहे तो ग्रुप बनलेला आहे प्रोसेस P1, P2 आणि P3चा. या केसमध्ये या तीनही प्रोसेस एकमेकाशी इंटरॅक्ट करू शकतात. आणि त्याचप्रमाणे ज्या प्रोसेसेस ग्रुपच्या बाहेर आहेत जसं प्रोसेस P4 ह्याच्याशीही इंटरॅक्शन करू शकतात, म्हणजे प्रोसेस P4 मेसेज सेंड करू शकते प्रोसेस P2ला, प्रोसेस P3ला किंवा प्रोसेस P1ला, किंवा प्रोसेस P4 या तीनही प्रोसेसेसला मेसेज सेंड करू शकते. हे आहे ओपन ग्रुप्स. हे होते टाइप्स ऑफ ग्रुप बेस्ड ऑन ग्रुप इंटरॅक्शन, क्लोज ग्रुप आणि ओपन ग्रुप. आपण आता ओपन ग्रुप साठीचा एक लाईव्ह एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे इंटरनेटचं. आपण प्रत्येकानेच एक अकाउंट ओपन केलेलं असतं, ईमेल अकाउंट. त्यात आपल्याला मेल्स येतात, तर ते मेल फक्त आपल्या ज्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जे पर्सन्स आहेत त्यांचेच नसतात, काही अननोन कॉन्टॅक्ट्स वरूनही मेल्स येत असतात. म्हणजेच कॉन्टॅक्ट लिस्ट हा आपला ओपन ग्रुप आहे आणि जे अननोन कॉन्टॅक्ट्स मधून आपल्याला मेल्स येतात ते आपल्या ग्रुपच्या बाहेरचे असतात, तरीही त्यांचे मेल आपण रिसीव करू शकतो. मग ते मेल एकतर आपण रीड करू, डिरेक्टली डिलीट करू, पण ते मेल्स आपल्याला रिसीव करता येतात. हे होतं एक्झाम्पल ऑफ ओपन ग्रुप. त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन बघूया. हे क्लासिफिकेशन केलं जातं डिसिजन मेकिंग कॅपॅबिलिटीवरून. पहिली कॅटेगरी आहे पियर ग्रुप्स आणि दुसरं आहे हायरार्किकल ग्रुप्स. आधी आपण बघूया पियर ग्रुप्स. पियर ग्रुप्स म्हणजे ह्या ग्रुपमधल्या ज्याही प्रोसेसेस असतात त्यांचं वेटेज सेम असतं. म्हणजेच त्यात कोणीही कोऑर्डिनेटर नसतो किंवा कोणतीही प्रोसेस सबऑर्डिनेट नसते, त्या इक्वल असतात. आणि जेव्हा कोणतंही डिसिजन घेण्याची वेळ येते त्यावेळेस प्रत्येक मेंबरकडनं म्हणजे प्रत्येक प्रोसेसकडनं वोट घेतलं जातं. म्हणजेच यात मेसेज पासिंग इन्वॉल्व्ह होतं आणि यामुळे डिलेही येऊ शकतात. आणि जे वोटिंग आपण करतो किंवा वोटिंग घेतलं जातं त्यात मेसेज पासिंग असतं, त्यामुळे ओव्हरहेड पण होऊ शकतो डिस्ट्रीब्युटर सिस्टीमवर. कारण जितके जास्त नंबर ऑफ मेसेजेस आपण ट्रान्समिट करतो तितका सिस्टीमचा परफॉर्मन्स कमी होत जातो. त्यामुळे हा जो ग्रुप आहे पियर ग्रुप हा फक्त स्मॉल डिस्ट्रीब्युटर सिस्टीमसाठीच सुटेबल असतो. पुढचा टाईप होता हायरार्किकल ग्रुप्स. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हायरार्किकल ग्रुप किंवा हायरार्किकल डायग्राम कशी असते. त्या ग्रुपची अरेंजमेंट केली जाते ट्री स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे एक पॅरेंट असतो जो रूट नोड असतो आणि त्याचे मल्टिपल चिल्ड्रन असतात. म्हणजेच ते चिल्ड्रन त्या रूट नोडच्या ब्रांचेस असतात. आणि जो रूट नोड त्यालाच आपण कोऑर्डिनेटर म्हणू शकतो. आणि हा कोऑर्डिनेटर प्रत्येक वेळेस डिसाइड करतो की कोणती प्रोसेस डिसिजन मेकिंग करू शकते. आणि जर हा कोऑर्डिनेटर फेल झाला तर आपल्याला इलेक्शन घ्यावं लागतं. आणि या इलेक्शन नंतर ज्या बाकीच्या प्रोसेसेस आहेत त्यातून एक प्रोसेस ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून अपॉइंट केली जाते. हा हायरार्किकल ग्रुप जो आहे तो आपण लार्ज सिस्टीमसाठी यूज करू शकतो. तर हे होतं क्लासिफिकेशन ऑफ ग्रुप्स बेस्ड ऑन डिसिजन मेकिंग. पुढे आपण बघूया ग्रुप मॅनेजमेंट. ग्रुप मॅनेजमेंट हे डायनामिक असतं आणि या मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक प्रोसेसला स्वातंत्र्य असतं की ती प्रोसेस कोणत्याही क्षणी ग्रुप जॉईन करू शकते किंवा ग्रुपला सोडून जाऊ शकते. त्यासाठी मेसेज पासिंग ही जी सिस्टीम असते त्यामध्ये प्रत्येक ग्रुप मेंबरची इन्फॉर्मेशन मेंटेन केली जाते. त्या ग्रुपमध्ये जितकेही मेंबर्स जितक्याही प्रोसेसेस असतील त्या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन मेंटेन केली जाते. त्यामुळे जर एखाद्या प्रोसेसला ग्रुप जॉईन करायचा असेल तर जे मेसेजेस बाकी प्रोसेसेसमध्ये ट्रान्समिट होणार आहेत ते नवीन जॉईन केलेल्या मेंबरलाही सेंड झाले पाहिजेत. आणि ज्यावेळेस एखाद्या मेंबरने किंवा एखाद्या प्रोसेसने ग्रुप सोडला तर त्या प्रोसेसला कोणताही मेसेज डिलिव्हर होणार नाही. आणि हे सगळं शक्य होतं ते फक्त ग्रुप मेंबरशिपची जी इन्फॉर्मेशन मेंटेन केली जाते त्यामुळे. कारण यात जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती असणार आहे की कोणत्या प्रोसेसने ग्रुप जॉईन केला आहे किंवा कोणत्या प्रोसेसने ग्रुप सोडला आहे. ग्रुप मॅनेजमेंटचे दोन अप्रोचेस आहे. पहिला आहे सेंट्रलाइज अप्रोच आणि दुसरा आहे डिस्ट्रीब्युटेड अप्रोच. ग्रुप मॅनेजमेंटसाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 28 वर. पहिला अप्रोच आपण बघूया सेंट्रलाइज्ड अप्रोच. याची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 30 वर. सेंट्रलाइज्ड अप्रोच आपल्याला नावावरूनच लक्षात येतं आहे की यात एक सेंट्रलाइज्ड ग्रुप सर्व्हर यूज केला जातो आणि हा जो सर्व्हर असतो तो प्रत्येक मेंबरची इन्फॉर्मेशन किंवा त्याचे डिटेल्स मेंटेन करत असतो. हा सर्व्हर रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो ज्या प्रोसेसेसला ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे किंवा ज्या प्रोसेसेसला ग्रुप सोडायचा आहे. प्रत्येकाची रिक्वेस्ट ग्रुप सर्व्हर ऍक्सेप्ट करतो. आपण डायग्राम मध्ये बघू शकतो आहे चार नोड्स आहेत, नोड N1, N2, N3 आणि N4. आणि नोड N1, N2 आणि N4 वर प्रोसेसेस रन होत आहेत P1, P2 आणि P3. आणि जो नोड N3 आहे तो ऍज अ सेंट्रलाइज ग्रुप सर्व्हर म्हणून ऍक्ट करतो आहे. सपोज जो नोड N4 आहे त्यावर प्रोसेस एक्झिक्यूट होते आहे P3. आणि जर या प्रोसेसला ग्रुपमध्ये एंटर करायचं असेल तर ती प्रोसेस सर्व्हरला म्हणजेच नोड N3ला रिक्वेस्ट सेंड करते. आणि जर सर्व्हरने अलाव केलं किंवा परमिशन दिली तर प्रोसेस P3 हा ग्रुपचा पार्ट बनू शकते. तसंच जर एखाद्या प्रोसेसला म्हणजे सपोज आपण कन्सिडर करूया प्रोसेस P2ला जर ग्रुप सोडायचा असेल तर P2 देखील सर्व्हरलाच रिक्वेस्ट सेंड करणार आहे आणि त्यानंतरच P2 ग्रुपमधून किंवा ग्रुप सोडून जाऊ शकतो. या सेंट्रलाइज अप्रोच मध्ये काही प्रॉब्लेम्स असतात जसं रिलायबिलिटी आणि स्केलेबिलिटी. आणि याचं सोल्युशन असतं जो ग्रुप सर्व्हर आपण यूज करतो आहे त्याचं रेप्लिकेशन क्रिएट करायचं. त्यामुळे रिलायबिलिटी आणि स्केलेबिलिटी हे जे दोन प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला कमी करता येतात. हे होतं सेंट्रलाइज अप्रोच. दुसरा अप्रोच आपण बघूया डिस्ट्रीब्युटेड अप्रोच. डिस्ट्रीब्युटेड अप्रोच मध्ये जितके ग्रुप्स असतील त्या प्रत्येक ग्रुपचा सेपरेट कोऑर्डिनेटर असतो आणि हा प्रत्येक कोऑर्डिनेटर त्या ग्रुप मधल्या प्रोसेसेसच्या ऍडिशन आणि डिलिशन साठी रिस्पॉन्सिबल असतो. डिस्ट्रीब्युटेड अप्रोचची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 31 वर. या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो आहे दोन सबग्रुप्स आहेत सबग्रुप 1 आणि सबग्रुप 2. तर सबग्रुप 1 मध्ये दोन नोड्स आहेत नोड N2 आणि N3 आणि या दोघांवरही प्रोसेसेस एक्झिक्यूट होत आहेत प्रोसेस P2 आणि P3. आणि या ग्रुपचा कोऑर्डिनेटर आहे नोड N1. त्यानंतर जो दुसरा सबग्रुप आहे म्हणजे सबग्रुप 2 त्यातही दोन नोड्स आहेत नोड N5 आणि नोड N6 आणि या दोघांवरही दोन प्रोसेसेस एक्झिक्यूट होत आहेत प्रोसेस P5 आणि P6 आणि याचा कोऑर्डिनेटर आहे N4. सपोज या डायग्राम मधला नोड N7 जो आहे तर याला सबग्रुप 2 जो आहे तो जॉईन करायचा असेल तर N7ला रिक्वेस्ट सेंड करावी लागते नोड N4ला जो कोऑर्डिनेटर आहे सबग्रुप 2चा. आणि N4ने जर परमिशन दिली तर N4 त्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर सबग्रुप 1 मधल्या प्रोसेसेसला ग्रुप सोडायचा असेल तर ती रिक्वेस्ट सेंड करणार आहे नोड N1ला जो कोऑर्डिनेटर आहे सबग्रुप 1चा. म्हणजेच यात असं असतं की प्रत्येक सबग्रुपला त्यांचा स्वतःचा एक कोऑर्डिनेटर असाइन केलेला असतो आणि तो प्रत्येक त्या ग्रुपचं मॅनेजमेंट स्वतः करत असतो. आणि या ग्रुपमधले जर काही नोड्स किंवा प्रोसेसेस फेल झाल्या तर जेव्हा ग्रुप आपण रिस्टार्ट करू नंतर तेव्हा कोऑर्डिनेटर परत इनिशियलाइज केला जातो. हे होतं डिस्ट्रीब्युटेड अप्रोच. तर आपण आता बघितलं ग्रुप मॅनेजमेंट. ग्रुप मॅनेजमेंट म्हणजे ग्रुपमधल्या प्रत्येक मेंबरला स्वातंत्र्य असतं की तो ग्रुप सोडून जाऊ शकतो किंवा ऍड करू शकतो किंवा ग्रुपमध्ये येऊ शकतो. आणि या ग्रुप मॅनेजमेंटचे आपण दोन अप्रोचेस बघितले सेंट्रलाइज अप्रोच आणि डिस्ट्रीब्युटेड अप्रोच. सेंट्रलाइज मध्ये एक सेंट्रलाइज ग्रुप सर्व्हर असतो जो ग्रुपमधल्या प्रत्येक मेंबरची इन्फॉर्मेशन मेंटेन करत असतो. आणि कोणत्याही प्रोसेसला जर ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर त्याला रिक्वेस्ट सेंड करावी लागते ग्रुप सर्व्हरला. आणि डिस्ट्रीब्युटेड अप्रोचमध्ये प्रत्येक ग्रुपसाठी एक वेगळा वेगळा कोऑर्डिनेटर असतो आणि तो कोऑर्डिनेटर रिस्पॉन्सिबल असतो ॲडिशन आणि डिलिशन ऑफ मेंबर्स इन द ग्रुप. आणि मला वाटतं यावरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच की ग्रुप मॅनेजमेंट म्हणजे काय. आपण बघूया की इंटरप्रोसेस कम्युनिकेशनमध्ये आपण काय काय टॉपिक्स कव्हर केले आहेत किंवा कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केले आहेत. आपण आयपीसी प्रोटोकॉल्स बघितले, त्याचे तीन टाईप्स होते, 4 मेसेज रिलायबल, 3 मेसेज रिलायबल आणि 2 मेसेज रिलायबल. आपण नंतर ग्रुप कम्युनिकेशन्स बघितलं, त्यानंतर टाईप्स ऑफ ग्रुप कम्युनिकेशन, त्याचे तीन टाईप्स होते, युनिकास्ट, मेनी टू वन आणि 1 to many. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ ग्रुप्स बघितले आणि हे क्लासिफाय केले होते 2 प्रकारे. पहिला प्रकार होता ग्रुप इंटरॅक्शन आणि दुसरा होता डिसिजन मेकिंग. तर ग्रुप इंटरॅक्शन वरून त्याचे 2 टाईप्स होतात, क्लोज्ड ग्रुप आणि ओपन ग्रुप. आणि डिसिजन मेकिंग वरून 2 टाईप्स केले जातात, पहिला आहे पियर ग्रुप्स आणि दुसरा आहे हायरार्किकल ग्रुप्स. आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं ग्रुप मॅनेजमेंट म्हणजे काय. मला वाटतंय की यावरून तुम्हाला इंटर प्रोसेस कम्युनिकेशन इन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. थँक्यू.